अमोस अध्याय एक. तकोवाच्या मेंढपाळामधला अमोस याची ही वचन. यहुदाचा राजा उजिया आणि युवाशाचा मुलगा इस्रायलचा राजा यराबाम याच्या दिवसात भूकंपाच्या 2 वर्ष आधी इस्रायलाविषयी जी वचने दृष्टांताच्याद्वारे त्यास मिळाली ती ही आहेत. तो म्हणाला, सिंहनातून परमेश्वर गर्जना करेल, तो यरुश्लेमीतून आपला शब्द उच्चारेन, मेंढपाळाची कुरणे शोक करतील आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल. परमेश्वर असे म्हणतो, कारण दिमिश्काच्या 3 पापांबद्दल आणि अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही, कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे. मी यजाएलच्या घरात अग्नी पाठवीन आणि तो अग्नी बेन हादाच्या राजवाडीला घेऊन टाकीन. तो दिमिश्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन आणि बेत एदनच्या घरातून राजदंड धरणारा व अवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा याचा पराभव करीन आणि आरामी लोक कीर येथे पाडोपणात जातील, असे परमेश्वर म्हणतो. आणि परमेश्वर असेही म्हणतो, गज्जाच्या 3 पापाबद्दल अगदी 4 हिंमुळे त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही, कारण त्यांनी संपूर्ण लोकास गुलाम म्हणून नेले यासाठी की त्यांना अदोमांच्या हाती द्यावे. म्हणून मी गज्जाच्या भिंतीवर अग्नी पाठवीन आणि हा अग्नी त्यांचे किल्ले नष्ट करील. मी अशदोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास आणि अश्कोरोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन. एकरोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन आणि पलिष्ठांचे उरलेले लोक मरतील, असे परमेश्वर देव म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो, सोराच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही, कारण त्यांनी संपूर्ण लोकास अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावाबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही. म्हणून सोरांच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करीन. परमेश्वर असे म्हणतो, अदोमाच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही, कारण अदोमाने तलवार घेऊन त्यांच्या भावाचा पाठलाग केला आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला आणि त्याने आपला राग सतत बाळगला. म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बसराचे राजवाडे खाऊन टाकील. परमेश्वर असे म्हणतो, अमोनाच्या संतानाच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही, कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले यासाठी की आपल्या देशाच्या सीमांचा विस्तार करावा. म्हणून मी रब्बाच्या तटबंदीला आग लावीन. त्यांच्यावर युद्धाच्या दिवशी रडावरड होत असताना आणि वावटळीच्या दिवशी वादळांती त्यांचे महाल खाऊन टाकील आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील, असे परमेश्वर म्हणतो.